आपल्या मातृभूमीचे पूजन कसे करावे? सोने, मोती, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान या साऱ्यांपेक्षाही या पूजेकरता आवश्यक आहेत ती शुद्ध आणि पूर्ण समर्पित भावनेने भरलेली मने. एकीकडे आपला तेजाचा वारसा जपत असतानाही भविष्याचा वेध घेत भव्य स्वप्ने रंगवत उत्कट स्नेहभावाने इतरांना जोडणारी ध्येय पुनीत मने, अशी मने हीच राष्ट्राची संपत्ती. याच संपत्तीने आपली मातृभूमी विश्ववंद्य बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
तुझे शुभाशिष दे. उपासनेला दृढ जाणविणे ही आमची साधना. दिव्य दुतीला अवतरणास्तव करितो आवाहना. जाने आई अमुसे अंतर दवड़ू दे. व्रता नाई तुझे शुभाशिष दे. तुझे शुभाशिष दे.
सरिया जो भार ये थले इथली बलिदाने. सर देन परिसारन देन एकण करवाणे.
असा वारसा पेला यास्तव वजाचे बल दे. अमुचा शुभ व्रतानाय तुझे शुभाशिष दे. तुझे शुभाशिष दे. स्नेहाचा हृद्बंध हवा शक्ती हवी आई. सकलांची सामर्थ्ये जडविलची तुझी आपाई. तुझ्यात गौरव गानासाठी अतुल संघ स्वर दे. अमुचा शुभ व्रतानाय तुझे शुभाशिष दे.
भविष्यवेधी स्वप्न दर्शिनी प्रतिभामादे.
रूप तुझे पालटण्यासाठी दृढतम बाहू दे. प्रेय श्रेय ते सर्वच अंती तव पदी बाहू दे. अमुचा शुभ व्रतानाय तुझे शुभाशिष दे.